चैप्टर 3 पाठ 3 एक्सरसाइज 3 स्वाध्याय 3 खालील संवाद ऐकूया आणि वाचूया.
ख ट्रेन मधला संवाद.
काकी, तुम्ही कुठे उतरणार आहात?
दादरला.
हो का? आणि त्या आजी लाल साडी नेसलेल्या?
अहो, मी कसं सांगू ते, तुम्हीच विचारा.
आजी, अहो आजी, तुम्ही कुठे उतरणार आहात?
मी ठाण्याला उतरणार आहे. का?
तुम्ही उतरल्यावर मी तुमच्या जागेवर बसेन.
बस ना, कुठे उतरणार आहेस?
कल्याणला. हसता का काकी?
तू मुंबईची नाही आहेस, हो ना?
तुम्हाला कसं माहीत?
तुझ्या चेहऱ्यावर लिहिलंय ते. दादर आलंच, बस इथे.